अलीकडे झपाट्याने आधुनिक होणाऱ्या शिक्षण काळात शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा चांगला बदल झालाय. मुलांच्या आवडीचे विषय, निदान हातात धराविषयी वाटणारी पुस्तकं आणि मुलांच्या कलाकलाने विषय हाताळणारे शिक्षक, याची देही याची डोळा पाहायला मिळतील असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. खरं आमच्या काळी छडीरूपी शस्त्रधारी जमदग्नीच्या वंशजांना मास्तर म्हणायची पद्धत होती.
छडी लागे छम छम विद्या ये घम घम.